चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊन, उत्तर प्रदेश सरकारनं साखर कारखान्यांसह 11 उद्योगांना दिली सशर्त कामाची परवानगी। उत्तर प्रदेश सरकारनं लॉकडाऊन दरम्यान साखर कारखान्यांसह 11 उद्योगांना काम सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे। सरकारचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांनी काढलेल्या आदेशानुसार स्टील रिफायनरी, सिमेंट, रसायन, साखर कारखाने आणि इतर क्षेत्राशी संबंधित उद्योगांना राज्यात काम सुरू करण्याची अनुमती दिली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये परिस्थितीनुसार केवळ उत्पादन प्लांट खुले होतील आणि इथंही सोशल डिस्टन्सिंग ठेवून केवळ निम्मे कर्मचारी काम करू शकतील। या प्लांटचे हेडक्वार्टर्स आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट्स यांना खुलं करण्याची अनुमती दिली गेली नाही। हॉटस्पॉट झोनमध्ये येणाऱ्या कारखान्यांनाही काम सुरू करण्याची परवानगी नाही। कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वच उद्योगकर्मींचं स्क्रीनिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसंच त्यांच्या कार्यक्षेत्रात सॅनिटायझर, मास्क आणि पाण्याची उपलब्धता निश्चित करणं आवश्यक आहे। तसंच जर एखादा कर्मचारी कोविड-19 पासून संक्रमित वाटल्यास मालकांनी ताबडतोब जिल्हा प्रशासनाला सांगावं अशा सूचना करण्यात आल्या आहेत। याशिवाय लॉकडाऊन दरम्यान सुरू असणाऱ्या प्लांटसाठी कच्चा माल आणि देखरेख अशा सुविधांसाठी परिवहनचंही सहकार्य राहील। लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता, पण कोरोना फैलाव लक्षात घेता प्रधानमंत्र्यांनी सावधानी बाळगून लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवला आहे।